उद्याय बेन जोवे पेंटिकास्ट म्हणजे पोनासावा दिही येनो तोवे इसुवे बोरसो थोणारा बादा लोक योके जागे गो जाया योका योकाज मोठा वारा तुफाना कोय जुगा माने आवाज येनो एन जे गा मे त्या बोठला आता ती बादा गो ते कोय बोरा गोया एन आगे रोक्यो माझे वीस फाटल्यो जीबो त्याहाल देखायो एन त्या बाधा उपे योक योक जी बोठी तोवे त्या बादा जा देवा चोखे आत्मे को पुरा बोआ गोया एन आत्मे जे कोई बोला लाव्या ते कोई त्या जुदे जुदे बोलहे माय बोलता लाग्या एन ते वेळे बादे दोरती ओर्या देवा बोक्ती कोणारा बोक्तीवान यहुदी लोक यरुशलेमा माय रोवेत तो आवाज उनाईन लोखा टोळो योकठो इन घाबराय गयो काका चेलहाल जहा त्या बोले माय बोलता उनाया त्या बाधाय नोवा कोई नाख्या देखा ये बादे बोलणारे गालिल देशामाने हेते ने पेन आपा बादे जाए त्याहाल आपे बोलली बोलता उना झे ई केहे काय आमाज्या पारथी मेदी एलामी लोक एन मेसोपोटेमिया यहुदिया कपोदुकिया पोब्द आशिया यामाने रोणारा एन फ्रुगिया पाम्फुलिया मिसर एन कुर्णा पाहिल्या लिबुआ देशामा रोणारा एन रोमी सैरा मान्या बी आमा यहुदी एन ज्या लोक आफापाने यहुदी जायला एन आपहा माने काही क्रेतीय एन आराब देशा मान्या हेता पेन आमहाय त्या बादहाल आमे बोली माय देवा मोठे कामे आखता होना झे तोवे बादे नोवाय कोईन एन गाबराय जायन योग बिहरा लागते लागे ई काय ओरी पेन बिहरा कोलाक लोकहाय चेहटा कोईन आख्या यहाल दारखा रोहा दुंदी चोडही तोवे पेत्र अकरा प्रेषिता अरे उभा रोईन ते त्याहाल जोरको आख्या ओ यहुदी लोकहाय एन यरुशलेमा माय रोणार हाय ई मोनामायला एन मा बोलना असे कान लावा तुमा विचार को था का या दुंदीमा हेता पेन तेह को नाय कहा का आम्ही वाईज दिही चोडियो पेन खूप ओरहा पाहला जीवता देवा भविष्यवादी योएल नवा माहे अखेल ती ई हे देवे आख्या का शेवटला दिहा माय ओहडावरी का आय बादा माहावो मा चोखो आत्मा रेचवी तोवे तुमे पोहा एन तुमे पोहियो उपदेश कोरी एन तुमे जुवानहाल देखावा देखाई एन तुमे डाह्याल होपने पोडी आजू त्या दिहा माय मा सेवकहाल एन मा सेवकिहेल आय मा चोखा आत्मा त्यावर रेचवी दिही तोवे ते उपदेश कोरी एन आय उचे जुगामाय मोठे कामे कोही एन दोर तिवळ मोठ्यो गोठी देखाडही ती म्हणजे रोगात आग वादळा दुखला होडा आय देखाडही मालका मोठो एन नवाजलो दिही या आगाडी दिही काळोरी एन चांद रोकता रोकोरी तोवे ओहडावरी का जो कादो मालका नावे त्याला हात कोरी त्यास तारणोरी आजू पेत्र आख्या इस्रायल लोकहाय यो गोठी ओनाया नासरेत मान्या येशू कोय देवे जे मोठे कामे एन नोवाय गोठी कोल्यो हे ती तुम्हाल मालूम हे तो देवा मोरजे कोय एन ओकले कोय दोवाळला तो एन तुम्हाय त्याल दोईन पापी लोखा अथमा देन मोता खांबाव खिला ठोकीन माय टाक्यो देवे त्याल मोता दुखापाने सोडवीन उठाड्यो काका त्याल मोता ताबामा रोयना गोरज नाती काका दावीद राजे इसू बदल एहको आख्या आय मालका दिनाय रोज मा अगलाय हो मान मोदत कोरा हटी तो मा जेवी बाजू हे त्या हटी मा मोन खुशी माय एन मा जीव बी खुशी जाय हो आजू मा आंग बी आशे मा रोई काका तो मा जीव मोला लोखा माय रोवा देणारो नाय एन तो चोखा महा कुडियल होडा देणारो नाय जीवना वाट तुये मान देखाडही तू मा आरे रोईन मान खुशी थो भे आजू पेत्र आख्या ओ मा बहाय मोठो दावीद राजा या बदल आय तुम्ही आरे खोरे मोने बोलहो तो मोयो त्याल बुजी देनो एन त्या महान आजू होदू अफामा हे तो योग देवा सेवक आतो एन त्याल मालूम आता का देवे वचने देन त्याल अखेल तो पिढी मान्या युकाल आय आजू राजगादीव बोहाडही दावीद राजाल आघाड्या मालूम आता या हटी तो ख्रिस्ता मोरना माने उठना बदल बोल्यो त्याल मोला लोखामाय रोवा देनो नाय एन त्या कुडी होडा देनी नाय इसूल देवे उठाड्या या बदल आमा बादे पुरावा हे एन तो आम्ही देवा जेवा अथासे म्हणजे माना एन ओदिकारा जगाव बोहाडलो हे त्याल देवा चोखा आत्मा वचन आभापाने मिळहा जी तुमा एथा एन वोना था ती ते आम्हाल देन्हा काका दावीद जुगामा चोडी गोयो नाय पेन ते आख्या देवे मा दोन्या लाखील का आय तो दुश्मनाहाल तो पाघा बुंदे थोभी ताओ होदू तू मा जेवा थासे बोहिरो या हाटी इस्रायल हा बादा कुळहाय ई दियान दोईन मोन लावीन वोनाय लेवा का ज्या इसूल तुम्हाय मोता खांबाव खिळा ठोकीन मायेल त्याल देवे मालक एन ख्रिस्त है कोई कोई थोवियो। ई वोनाइन त्या मोनामाय खूब चूर चूर लागी एन त्याय पेत्राल एन बिहिरा प्रेषिता लाख्या बहाय अमकाय को दे पेत्रे त्या लाख्या मोनापाने दुख कुआ एन तुम्हे पाफा माफी ओ या हटी तुम्हा बादे जाय ईसु ख्रिस्ता नवामाय बाप्तिस्माला तोवे तुम्हाल देवा चोखा आत्मा दान मिळी कहका ई वचन तुम्हाल एन जे तुम्हापाने दूर हेते त्या बाधाल म्हणजे जोलहाल मालक जो आपे देव ते त्या से आध्या तोला बाधाल देना आजू ते बिहिरियो खूब गोठी आखीन त्याल पुराव देनो एन हिकाडी नाख्या ये खराब पीढ़ी पाने तुम्हे बोचाव कोयला खूब लोक है त्या बातमी वो नाइन बोरसो थोवीन बाप्तिस्मा लेदा एन तो धी त्या माय अंदाजे 3,000 माहे मिले त्या प्रेषितहा हिकाडना वोनात एन त्या रेज रोईन ईसु मोरेन आठवीन बाखे मुड़ेत एन प्रार्थना कोराहटी तिया रोयत तो बादा लोखाल बिया एना कहका प्रेषिता आथे कोई खूब मोठे कामे एन नोवाय गोठी होयत तो वे बोरसो थोनारे बादे योके जागे आते एन त्या बादा काय योके जागे आता त्या त्या बुई एन दोन दौलत वेचीन ज्याल जे कोई गोरज पोडे तेह कोई बादाल वाटी देत त्या दिना योके मोने एन मोठे खुशी माय देवा देवळा माय गोळो होयत एन गुहा डीट बाखे मुडेत एन देवा नाव लेत हरे मोने ओन खात एन त्या देवाल मानीन एन खुशी माय तेरोत त्या बादा लुखाल गोमेत एन मालके तारण जायला लुखाल दिनाय त्यामा मिळव्या।